नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक आव्हानांचा सामना करत देशाच्या अर्थव्यवस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 7.6% वृद्धीदर गाठल्याचं रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. 2025-26 या वर्षात आर्थिक फसवणुकीची 10,114 प्रकरणं उघडकीस आली अशी माहिती अहवालात दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नवी दिल्लीत आज मान्सून हंगाम 2026च्या दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन हवामान अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी माध्यमांना माहिती दिली. नीट परीक्षेबाबत संपूर्ण जबाबदारीचा अभाव असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएची पूर्ण फेररचना करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी आज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू झाली. त्यावेळी न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं की 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगटला आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1092 अंकांची घसरण झाली आणि तो 74,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 359 अंकांची घसरण नोंदवत 23,548 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.